భక్తి సిద్ధాంత సరస్వతి గోస్వామి మహారాజ్ శ్రీల ప్రభుపాదకి, గ్రంథరాజ్ శ్రీమద్ భాగవత్ మహాపురాణకి దాయి గౌర్ విమానందే. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. నారాయణం నమస్కృత్య నరం చైవ నరోత్తమం దేవీం సరస్వతీం వ్యాసం తతో జయముదీరయేత్. నష్టప్రాయేషు అభద్రేషు నిత్యం భాగవత సేవయా భగవతీ ఉత్తమ శ్లోకే భక్తిర్భవతి నైష్టికీ. శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం. శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం. శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నాప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం. శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం. శ్రీరాజోవాచ దృష్టశ్రుతాభ్యాం యత్ పాపం జానన్నప్యాత్మనోహితం కరోతి భూయో వివశః ప్రాయశ్చిత్తం మథో కథం. శ్రీరాజోవాచ परीक्षित महाराज ने उत्तर दिया, दृष्ट देखने से श्रुताभ्याम शास्त्रों या विविध ग्रंथों से सुनने से भी यत् चूंकि पापम पापपूर्ण अपराधपूर्ण कार्य जानन जानते हुए अपि यद्यपि आत्मनः स्वयं का अहितम हानिकर करोति करता है भूयः पुनः पुनः विवशः अपने को नियंत्रित करने में अक्षम प्रायश्चित्तम प्रायश्चित्त अथो इसलिए कथम क्या लाभ। अनुवाद। परीक्षित महाराज म्हणाले की मनुष्य जाणतो की पाप कर्म करणे त्याच्याकरिता अत्यंत हानिकारक आहे, कारण त्याने वास्तविक असे पाहिले असते की एक अपराधी शासनाद्वारे दंडित केला जातो आणि सामान्य लोक त्याला कठोर शब्दात त्याची निंदा करतात। तसेच शास्त्र आणि विद्वान पंडितांकडून तो हे सुद्धा ऐकतो की पाप कर्म करणारा मनुष्य आपल्या पुढच्या जीवनात एका नारकीय अवस्थेत फेकला जातो। असे ज्ञान प्राप्त झाल्यावरही तो मनुष्य प्रायश्चित्त करूनही पुन्हा पुन्हा पाप कर्म करण्यात बाध्य होतो। तर अशा प्रायश्चित्ताचे प्रयोजन ते काय? वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं नमाओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
काल आपण या संदर्भामध्ये सहाव्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायापासून आरंभ केला होता की पाचव्या स्कंदात नरकांची स्थिती समजून घेतल्यानंतर परीक्षित महाराजांच्या मनामध्ये प्रथम हा विचार येतो की जे लोक अशा नरकात निश्चित पडणार आहेत तर त्यांच्याकरता निवृत्ती मार्ग कोणता आहे. तर परीक्षित महाराज आपले गुरु शुकदेव गोस्वामी यांना स्मरण करून देतात की यापूर्वी तुम्ही दुसऱ्या स्कंदात पहिला श्लोक पहिला अध्याय पहिला श्लोक वरियानेश ते प्रश्न त्यांनी जो प्रश्न विचारला होता की निवृत्ती मार्ग कोणता आहे आणि श्रीमद भागवत हे सर्व वैदिक शास्त्रांमधलं गलितम फलम सर्वात श्रेष्ठ शास्त्र असल्यामुळे त्यात जे काही मार्ग ज्या काही प्रक्रिया सांगितल्या आहेत त्या देखील सर्वात श्रेष्ठ आहेत. उदाहरणार्थ सगळ्यांच्या घरी म्हणजे असं एक तुलनात केली आपण तर सगळ्यांच्या घरी झोपण्याची खाण्याची व्यवस्था असते. एखाद्या गरीब माणसाच्या घरी एक लहानसा लाकडी पलंग त्याच्यावरती एक गोधडी एक पांघरूण. पण हेच एका राजाच्या राजशय्येमध्ये हस्तिदंताचं नक्षीकाम केलेला पलंग नंतर रेशमाच्या चादरी म्हणजे त्या त्याच वस्तू आहेत पण त्यांची जी गुणवत्ता आहे ती अतिशय श्रेष्ठ आहे. एखादा माणूस स्टील किंवा बाकी कोणत्या तरी थाळीत रोज भोजन घेत असेल तोच राजा सोन्याच्या ताटात सोन्याचा पेला. तर त्याचप्रमाणे आपण जर का इतर पुराण इतिहास महाभारत यांच्याकडे पाहिलं तर त्यामध्ये काही काही वेळा सगळ्या वेळा नाही मुक्तीचा मार्ग जो असेल तर तो मुक्तीचा मार्ग म्हणजे केवळ सध्याची जी दुःख आहेत त्यातनंच केवळ त्या व्यक्तीला सुटकारा करून देणं. प्रभुपाद सांगायचे की एक म्हातारी जंगलात जाऊन सरपण लाकडं गोळा करायची घरकामासाठी. एक दिवशी लाकडाची मोळी खाली पडते आणि ती इतकी अशक्त असते की तिला ते उचलता येत नाही. तर ती म्हणते देवा उचल रे बाबा आता. तर प्रत्यक्ष परमेश्वर समोर येतात चल म्हातारे तुला मी मोक्ष देतो. ती म्हणते वेडा की काय उचल म्हणजे मला उचल नाही तर ही मोळी उचल आणि माझ्या डोक्यावर ठेवती. तर तिच्या समोर आता एकच समस्या आहे की ही मोळी खाली पडल्यामुळे आता ती मी डोक्यावर कशी ठेवू परत. तर अनेकदा आपण ज्या समस्या घेऊन भगवंताकडे जातो त्या समस्यांचं पूर्णपणे निरसन करणं हे आपल्याला माहितीही नसतं. तर त्याचप्रमाणे निवृत्ती मार्ग कथिता परीक्षित महाराज जे शुकदेव गोस्वामींना स्मरण करून देत आहेत तर परीक्षित महाराजांचा प्रश्न असा होता की मरणासन्न व्यक्तीने कोणासंबंधी आपली भावना केंद्रित करावी कशावर आपल्या स्थितीवर घरकामावर कुटुंबियांवर काय केल्याने ज्याला शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्ती आता हे म्हणजे मोठं ध्येय झालं की आत्यंतिक दुःख निवृत्ती अति अंत अति म्हणजे त्या एखाद्या वस्तूला ओलांडून जाणं तर दुःखाला पूर्णपणे ओलांडून जाऊन ज्या अवस्थेत दुःखांचा अंत होतो अति अंतिक दुःख निवृत्ती तर हा इतका श्रेष्ठ स्तर श्रेष्ठ स्तर भागवताने घेतलेला आहे. त्यामुळे शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या प्रश्नाला वर्यानेश ते प्रश्न, महाराज तुमचा प्रश्न अतिशय श्रेष्ठ आहे, आणि ते त्याची स्तुती करतात की हा प्रश्न का श्रेष्ठ आहे. कृतो लोकहितम नृप, हा लोकांना खरंच हितकारक आहे. आत्मोवित संमता पुंसाम श्रोतव्यादिषु यः पर, आत्मोवित ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार नीटपणे झालेला आहे, संमत ते अशा प्रश्नांची स्तुती करतात, ते त्या प्रश्नाला स्तुत्य समजतात. दोन मुद्दे प्रभुपाद सांगतात की परीक्षित महाराजांनी, परीक्षित महाराजांना या नरकांविषयी समजण्यात काय आहे प्रयोजन असावं, त्यांना त्यात कारण काय असावं. कारण एका अर्थाने त्यांचा जो मार्ग आहे भगवत धामात जायचा तो तर सुकर झालेला आहे, तो एक राजमार्ग त्यांच्यासाठी उघडून दिलेला आहे. प्रभुपाद सांगतात वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. की वैष्णव हा एक कृपा सिंधू आहे, त्याला इतरांविषयी कळवळा येतो. भक्तिवृंद ठाकूर आपल्या एका पद्यात म्हणतात पर दुःख दुःखी, इतरांचं दुःख पाहून दुःख होणारा तो खरा वैष्णव. अर्थात नुसतं दुःख पाहून दुःख होणारा एक त्याच्या मनाच्या घडणीचा एक एक भाग झाला, दुसऱ्यांचं दुःख पाहून त्या दुःखावरती उपाय काय हे देखील समजलं पाहिजे. म्हणजे सध्या मनुष्य समाजामध्ये इतकं क्रौर्य आणि सगळ्या सूक्ष्म गोष्टींचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि याला आपण म्हणू की परिस्थिती जबाबदार आहे याला. तर कोल्हापूरचं मला एवढं माहिती नाही, पण मुंबईला समजा एक माणूस फुटपाथवरती असा अगदी निश्चेष्ट अवस्थेत पडला असेल, अक्षरशः सकाळी 7:30 ते 9:30 समजा 800,000 लोक तिकडनं जातील ऑफिसमध्ये, पण त्याच्यापैकी एकाही माणसाला खाली बघून की ह्याला काय झालंय काय माहिती नाही त्याला विचार असं वाटणार. आणि कोणाला आपण सांगितलं की तुम्ही अशी दया का दाखवत नाहीत, तर वास्तविक अनेक लोकांकडे असे पुरावे असतील की आम्ही अशा काही माणसाला काहीतरी मदत करायला गेलो आणि मग समजलं की तो नुसता दारू पिऊन पडलेला आहे, मग आम्ही आम्हाला त्याच्याविषयी काय सहानुभूती आहे. किंवा एका ठिकाणी आम्ही एका माणसाला मदत करायला गेलो तर त्याने एवढं मलाच लुटलं, त्याने तो खोटं सोंग करत होतो. मी एका माणसाला असं मदत करायला गेलो तर समजलं की तो अशी सोंग करून झोपला होता संध्याकाळची वेळ पाहून, आणि त्याने मला लुटलं चक्क. तेव्हापासून मी ठरवलं आयुष्यात कधी अशा लोकांना परत कधी मदत करायची नाही. तर हे युग आहे, हे युगच असं भयंकर आहे की ज्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला कोण ना कोणतरी फसवण्याची वृत्ती बाळगून असते या ठिकाणी. आणि मग एक तर आपलं आयुष्य कमी, प्रायण अल्पायुष्य सभ्य कलावस्मिन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या उपद्रुता. एक तर बुद्धी नाही, एक तर आयुष्य कमी, मंद भाग्य. त्यामुळे कलियुगामध्ये सर्वात कठीण गोष्ट जी आपण साधकांना किंवा इतरांना समजण्याचा प्रयत्न करीत असतो की आपल्या दुःखाचं कारण आपण आहोत, परिस्थिती नाहीये, देवता नाहीये, कुंडली नाहीये, पत्रिका नाहीये, शेजारी नाहीये, पाजारी नाहीये. ते लोक भले एक नैमित्तिक कारण असू शकेल, पण मूळ कारण आहे माझ्याच इच्छा. आणि म्हणून आचार्य सदैव आपल्या प्रार्थनांमध्ये की हे भगवंता हे माझ्यामुळे घडत आहे. लोचनदास ठाकूर म्हणतात आपण कर्म भुंजाय शमन कहोय लोचनदास. त्यामुळे एका अर्थाने सतत आपण आपल्या मनाला ही शिकवण देत राहायला पाहिजे की जे काही माझ्या आयुष्यात घडतंय ते मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी स्वतः ते ओढवून घेतलेलं आहे. माझ्या इच्छांमुळे म्हणा, वासनांमुळे म्हणा, कदाचित माझं प्रारब्ध कर्म असेल, पण ह्या सगळ्यांवरती मात करण्याचा उपाय पण दिलेला आहे. त्याला म्हणजे थोडा वेळ लागेल, पण उपाय आहे. तर परीक्षित महाराजांचे जे हे दोन गुण आहेत की ते कृपा सिंधू आहेत आणि ते परदुःख दुःखी आहेत, त्याच्यावरती शुकदेव गोस्वामींनी आपलं वर्णन सुरू केलेलं आहे. काल आपण दोन तीन श्लोकामध्ये पाहिलं ते, हा श्लोक पण आपण थोडासा घेतला होता. तर या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की दृष्ट श्रुत बघून ऐकून यत पापम, कोणतं पाप पूर्ण कार्य, कोणताही अपराध, जानन अपि आत्मनो अहितम, माहिती आहे की हे माझ्याकरता अहितकारक आहे, करोति भूयो, अगदी साधं उदाहरण द्यायचं, सध्या जर टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जातो आपण, स्कूटर म्हणा गाडी म्हणा, आणि कधी कधी आपण पाहतो की एका माणसाला पोलिसांनी असं बाजूला बोलावलेलं आहे, त्याचा लायसन्स मागतोय तो, आणि मग हा माणूस खिशातनं 50 रुपये काढून देतो, तो एक रिसीट फाडतो, कशासाठी असणार ते, सिग्नल तोडल्यामुळे. तर इतर जण सिग्नल तोडतात ते आपण पाहतो, सिग्नल तोडू नये हे आपण वाचतो, पण तरी पण एक दिवशी ओ काय करणार हो, जरा उशीर झाला होता, गाडी जर चुकणार होती म्हणून जरा लगेच गेलो. तर हे अगदी क्षुल्लकातलं क्षुल्लक उदाहरण, पण अशा प्रकारे आहाराकरिता, आपल्या आचरणाकरिता, सदाचाराकरिता अनेक असे नियम आहेत आणि आपण ते सहसा असे तोडतो. आणि मनामध्ये एकदा समजा नियम तोडला आणि त्यात समजा कोणी आपल्याला पकडलं नाही, तर आता वाटतं की बरं आहे की यात कोणी असं काही नाही आहे. मला आठवतं की आमच्या कॉलेजच्या दिवसामध्ये ते व्हिडिओ गेम्स, त्याचं मोठं प्रसार झालं होतं मुंबईमध्ये. सध्या ते जरा कमी दिसतंय कारण बाकीचं करमणुकी साधन इतकी वाढल्यामुळे त्यात कोण जात नसेल कदाचित. आणि एका विशिष्ट माणसाने हळूहळू ते नुसते गेम्स असतात ज्याच्यामध्ये नुसतं काय तुम्ही विमानं त्यांना मारा किंवा काही काही वस्तू पकडा किंवा काही रेसेस जिंका, हळूहळू त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ती 5 मशीन्स होती, मग बाजूला एक प्रत्यक्ष जुगाराचं मशीन आणलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही समजा काही ते नंबर लागले की तुम्हाला 5 रुपये 15 रुपये 20 रुपये मिळायचे. तर मी वडिलांना सांगितलेलं माझ्या की काल मी असं पाहिलं इथे, तर लगेच त्यांना समजलं की हे जे स्थलांतर आहे साध्या गेमपासून मग वास्तविक जुगारामध्ये हे व्हायला काही वेळ लागणार नाही. तर त्यांनी मला बसून सांगितलं की एकच लक्षात ठेवतो आयुष्यामध्ये, जुगारात पहिल्यांदा जिंकण्यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही विचारलं असं का, तुम्हाला लक्षात ठेव, जो पहिल्यांदा समजा हरला तर तो फक्त आपली मुद्दल हरलेला आहे, जे जरा घेऊन गेलाय 5 रुपये आला 5 रुपये हरला. जो पहिल्यांदा जिंकला असेल समजा 5 चे 8 झाले, 8 चे 10 झाले, ती जी त्याला चटक लागली ती त्याचं आयुष्य पूर्ण खेचून घेईल. ते सगळी आयुष्याची मिळकत घर दार लोकांनी फुंकलेली आहेत का, ते पहिल्यांदा जिंकले म्हणून. तर हे मला अजूनही ते पटतंय, ते लक्षात आहे, कारण मी अत्यंत ऋणी आहे या अशा एका वाक्यामुळे आपलं आयुष्य कधी कधी वाचू शकतं. त्याचप्रमाणे या जगातही समजा आपण काही केलं आणि त्यामध्ये आपण त्यातनं सही सलामत सुटलो, वास्तविक चूक असेल तर त्याबद्दल आपल्याला एकतर पश्चाताप करायला पाहिजे, प्रायश्चित घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे परीक्षित महाराजांच्या या विधानावर प्रभुपाद कथन करतात की एका विशिष्ट धर्म किंवा एका विशिष्ट संप्रदायाविषयी नाही तर ही वृत्ती जी आहे. प्रभुपाद सांगतात की काही लोकांमध्ये त्यांनी असं एक आपलं सोयीचं हे करून ठेवलंय की पाप करायची आणि मग एक दिवस जाऊन त्या सर्व पापांची कबुली द्यायची आणि त्याच्याबद्दल क्षमा मागायची. हे मनात ठरवून की ही पाप आपण आता क्षमा मागितली आणि क्षमा झाली की मग आपण पुन्हा एक नवीन सिरीज सुरू करायला मोकळे आपण, म्हणजे पाप आपल्याकडून होणारच, त्यात नवल ते काय एवढं. ही जी वृत्ती आहे ही घातक आहे. आणि हे जे अजामिल उपाख्यान आहे यामध्ये अजामिलाच्या संबंधी त्यांनी इतकी पाप केलेली असतात, बंद्यक्षयी कैतवयी चौर्ययी, की लोकांना बंदी बनवणं, लोकांना किडनॅप करणं, अपहरण करणं, त्याच्यावर खंडणी वसूल करणं, मग लोकांना जुगारात फसवणं, चौर्य कर्म करणं, अशी सर्व काम करूनही एकदा नारायण नाव घेतल्यानंतर अजामिल त्यातनं सही सलामत सुटतो. त्याला विश्वनाथ चक्रवर्तीपाद सुंदर त्याचं स्पष्टीकरण करतात की एक तर अजामिलला माहीत नव्हतं की मी पाप करतोय ते, तो त्या इतक्या त्या विशिष्ट वस्तूमध्ये इतका तो गुंतून गेला. आणि कित्येकदा आपण पाहतो प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेत गेले तर त्यावेळी तिकडच्या लोकांना अगदी गोमांस खाणं हे पाप आहे माहीत नव्हतं. तर प्रभुपादने त्यांना सांगितलं की बाबा हे पाप आहे, करू नका. आहे कारण कित्येक लोकांना ते अर्थात आधीच्या पापी जीवनामुळेच त्यांना त्या ठिकाणी त्या पापी परिवारात जन्म मिळाला आणि त्यानंतर ते पापाची श्रृंखला पुढे वाढत गेली. पण कमीत कमी त्या एका जीवनाचं हे पाहिलं तर त्यांना ते माहीत नव्हतं. त्यामुळे अज्ञानापोटी समजा काही अपराध घडले असतील तर त्याला भगवंत क्षमा करतात. परंतु होतं काय की समजा आता आपण समजलं की हरे कृष्ण म्हणजे जप केला की सर्व पापापासून मुक्ती मिळते, आणि मग जर का आपण पाप करत राहिलो आणि त्या पापाचं क्षालन करण्यासाठी मग महामंत्राचा जप करू लागलो तर मात्र मोठी प्रतिक्रिया मिळते. तो एक अपराध समजला जातो. नामनो बलाद यस्य ही पापबुद्धी, की पापबुद्धीच्या जोरावर नाम घेणं की ह्या बळावरती मी पापापासून दूर नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की अजामिळ हा शुद्ध पापी होता, अपराधी नव्हता आणि म्हणून तो वाचला. अपराध केवळ भक्त करू शकतात. आपण रस्त्यावरून चाललोय आणि कोणी आपल्याला म्हटलं काय हरे कृष्ण वाले असे तसे यदवा तद्वा कोणी आपल्याला बोललं काहीतरी तर त्याचा ते अपराध होत नाही, ते पाप होत. आणि ते पाप त्याने अजाणतेपणे केल्यामुळे त्याला भगवंत आचार्य क्षमा करू शकतात. पण इथल्या एका भक्ताने त्यांना कोणा म्हटलं की हे कसले वैष्णव माहिती आहे मला, तो अपराध होतो. कारण त्याला माहिती आहे, तो जाणीवपूर्वक एका भक्ताला त्याच्या स्थितीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रभुपाद सांगतात की हा माणूस म्हणतोय याच्या जीवनामध्ये छिद्र बघा किती आहे, किती मोठं छिद्र आहे. तर म्हणे अरे तू एका चालणीप्रमाणे आहेस, नुसती छिद्र 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 आहेत सर्व, आणि तू त्याच्या एका छिद्राकडे डोळ बोट दाखवतोस. तर म्हणून आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार होतो तीन दिवसामध्ये, अर्थात पूर्ण आपण अजामिल उपाख्यान तीन अध्याय करणं शक्य नाही, जेवढं होईल तेवढं आपण बघू, पुढचं आपण पुढे करू शकतो. पुढच्या श्लोकामध्ये दहाव्या श्लोकामध्ये परीक्षित महाराज आत्ता ते ह्या श्लोकात म्हणतायत की हे कसलं प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्तम अतो कथम, कथमचा अर्थ याच्यामध्ये की हे प्रायश्चित्त मला वाटतच नाहीये. क्वचित निवर्तते अभद्रात क्वचित चरती तत् पुनः प्रायश्चित्तम अतो अपार्थम मन्ये कुंजर शौचवत. की क्वचित निवर्तते, माणूस जसं मद्यपी असेल, धूम्रपान करणारे, हे आता उद्यापासून बंद उद्यापासून बंद, तर हे अनेक वेळा त्यांना असं ते बंद करावं वाटतं. क्वचित निवर्तते अभद्रात, अभद्र वस्तू यापासून ते निवर्तात. क्वचित चरती तत् पुन्हा, आणि ते पुन्हा सुरू करतात. प्रायश्चित्तम अतो अपार्थम, त्याला ते अपार्थम म्हणतात. अपार्थमचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे व्यर्थ, वि अर्थ, म्हणजे अर्थ म्हणजे काहीतरी त्यातनं फलित निघतंय, वि अर्थ व्यर्थ म्हणजे त्याचं काही फळ नाही, विफल. आणि परिषद मला सांगतात कुंजर शौचवत, एक हत्ती हस्ती स्नानम, की हत्ती जाऊन एका तळ्यामध्ये जाऊन भरपूर स्नान करतो आणि मग बाहेर येऊन तिकडची धूळ आहे ती अंगावर फेकतो. हे असं का? त्याला हे समजत नाही की आता मी जे पहिलं कार्य केलंय त्याच्यानंतर जे दुसरं कार्य केलंय ते दुसरं कार्य पहिल्या कार्याला पूर्णपणे नलिफाय करत आहे, त्याचे सर्व जे लाभ आहेत ते पूर्णपणे नष्ट होत आहेत. श्री बादरायणी रुवाच, आता शुकदेव गोस्वामी हा एक अध्याय इतका दुसऱ्या अर्थाने इतका मार्मिक आहे की याच्यामध्ये गुरु कसे आपल्या शिष्यांची परीक्षा घेतात न सांगता, असं नाही की उद्या परीक्षा आहे त्यामुळे आपण तयारी करून येतो, पण या अध्यायामध्ये परीक्षित महाराजांच्या प्रश्नाला शुकदेव गोस्वामींना माहिती आहे की यांना ज्यावेळी निवृत्ती मार्ग पाहिजे तो निवृत्ती मार्ग केवळ एक तात्पुरता निवृत्ती मार्ग नाही. जसं कित्येकदा भक्त विचारतात की अनेकदा आपल्याला शास्त्रामध्ये मोक्ष मुक्ती असे शब्द येतात, मग आपण वैष्णव होऊन आपण मोक्षार्थी नाही का, त्याला मोक्ष नको का, आपल्याला या या मोक्षाला कधी कधी इतकं दूषण का देण्यात आलेलं आहे, कैवल्यम नरकायते, याच्यापेक्षा आणखी मला दुसरं कुठेही आढळत नाही की ज्या एका आचार्यांनी कैवल्य अवस्था मोक्ष अवस्थेला नरक म्हटलेलं आहे. कैवल्य किंवा नुसत्या निर्विशेषवादी मोक्षाला सायुज्य मुक्तीला पण नरक का म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये सेवा घडत नाही पुढे. शिला प्रभुपादांचा एक युक्तिवाद असा होता की बद्ध अवस्थेमध्ये जीव इतका ऍक्टिव्ह आहे, इतका तो सक्षम आहे, काहीतरी करतोय, भले नकारात्मक वस्तू करत असेल, सकारात्मक कमी, पण तो कार्य करतोय. तर सक्रिय जीव बद्धावस्थेत असताना इतका सक्रिय आहे, मग मोक्षावस्थेत असताना तो निश्चिष्ट पडतो. म्हणजे हा माणूस आजारी आहे म्हणून तो त्या खाटेवर बसून सारखा उडतोय आणि आता मी बरा आहे म्हणून आता मी 24 तास झोपणार, हे याला काय अर्थ आहे? उलट आता तू बरा असशील तर आता तू बाहेर जाऊन फिर पोहायला जा, फिरायला जा, खा पी हे कर, याला म्हणतात मोक्षावस्था. तर जी वैकुंठ धामाची प्राप्ती यांची जी मोक्षावस्था आहे त्यामध्ये मुक्त जीवन आहे, त्याच्यामध्ये कुटुंबीय आहेत, परिवार, स्वजन, मित्र, स्वकीय, भगवंत, त्यांच्याबरोबर प्रेम संबंध, त्या प्रेम संबंधामध्ये येणारे सर्व काही सूक्ष्म धागे दोरे सर्व काही आहे. आणि जी कैवल्य मुक्त अवस्था आहे ज्यामध्ये माणूस असा जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही, पण काही संबंध पण नाही, सेवा भावना नाही मुख्य करून, ती सेवा भावना असलेली नसलेली सेवाविहीन मुक्ती ही वैष्णवांना पूर्णपणे अमान्य आहे. ती मुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी भारतामध्ये अनेक मायावादी, 1008 महामंडलेश्वर स्वामी जे कोणी असेल ते आनंद महाराज, ते कठोर ब्रह्मचर्य, जिव्हेवर नियंत्रण, प्रत्येक ऋतूमध्ये जे येणारे व्रत आहेत, चांद्रायण व्रत, चातुर्मास व्रत, पंचाग्नी व्रत, उन्हाळ्यामध्ये 5 अग्नी लावून त्यात मध्ये बसायचं, थंडीमध्ये गळ्यापर्यंत बर्फाळ नदीत जाऊन ध्यान धारणा करायची, या या जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये कसं नश्वर एक घटक आहे, सगळ्या गोष्टी कशा ऱ्हास होणार आहे, सगळं काही खोटं आहे, मिथ्या 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 करत 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 शेवटी एकदा प्राण सोडला की मग त्यांना मुक्तावस्था मिळते ती. आणि मग त्यांना समजतं की ज्यांनी आयुष्यभर इंद्रिय भोग करून भगवंताशी वैर पत्करलंय अशा असुरांना पण त्या ठिकाणी तेच पद मिळतं. हतारी गतीदायक, रूप गोस्वामी भक्तिरसामृतीतून सांगतात की श्रीकृष्णांचं एक वर्णन केलं जातं की हत अरी, ज्यांनी आपल्या शत्रूला मारलेलं आहे त्याला पण ते मोक्ष गती प्रदान करतात. तुम्ही एवढे व्रत करून पण तुम्हाला शेवटी तोच तेच पद मिळणार आहे जे भगवंताची वैर करून मिळतंय. तर वैर केल्यानंतर का भगवंत तुम्हाला मोक्ष देत असतील, तर प्रेम केल्याने काय देतील? हा मुद्दा लक्षात ठेवण्यायोग्य. तर श्री बादरायणी उवाच 11व्या श्लोकात ते म्हणतात, कर्मणा कर्म निर्हारो नहि अत्यंतिक इष्यते अविद्वद अधिकारित्वत प्रायश्चित्तम विमर्शनम. ते म्हणतात की महाराज खरं आहे, कर्मणा कर्म निर्हारो नहि अत्यंतिक इष्यते. कर्मानेच कर्माला कापणं, निरहारो त्याला त्याच्या विरुद्ध जाणं हे कठीण आहे. एक माणूस समजा घसरून गटारात पडला, सगळे कपडे शर्ट पॅन्ट सगळी माखली, तुम्हाला आता इथं कपडे धुतले पाहिजेत, कपडे कुठे धुवायचे, तर इथे काही पाणी वगैरे नाहीये, ठीक आहे याच पाण्यात धुतो मी. तर ज्या पाण्याने तुमचे कपडे घाण केलेत त्याच पाण्यात तुम्ही ते कसं तुम्ही सांगा लोकांना की मी हे धुतोय म्हणून. उलट समजा काही दोन तीन स्पॉट चांगले असतील ते पण खराब होणार. म्हणजे गटारात पडल्यानंतर गटाराच्या पाण्याने तुम्ही कपडे धुवू शकत नाही. आपल्या बोली भाषेत एक असं म्हणतात, लोहे से लोहा कटता आहे, लोखंड कापलं जातं. पण या बाबतीत ते खरं ठरत नाही. कर्मणा कर्म निरहारो नहि आत्यंतिक इष्यते. पूर्णपणे कर्म हे कर्माने केलेल्या दुष्परिणामांना पूर्णपणे साफ करू शकत नाही. अविद्वत जे पूर्णपणे याच्यामध्ये ज्ञान पारंगत नसतात असे लोकच त्यामागे जातात. म्हणजे काही आपल्या पूर्णात दिलेलं आहे की तुम्ही एक मांजर समजा तुमच्या हातून मेलं काय करायला लागतं, काय करायला लागतं, सोन्याचं मांजर घेऊन काशीला जायला लागतं. तर यामध्ये सध्या काही असे टीकाकार तथाकथित विद्वान हे म्हणतात की बघा एका ठिकाणी असं झालं असेल की मांजरांची लोकसंख्याच कमी झाली असेल, तर मांजरांना वाचवण्यासाठी कोणी सांगितलं की असं केलं तर असं करायला लागेल, मग ॲटलीस्ट लोक म्हणेल की नाही बाबा त्यामुळे करू नये आपण. तर अनेकदा ज्याला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त म्हणून म्हटलेलं आहे ते प्रायश्चित्त बरोबर त्या केलेल्या पापाच्या विरुद्ध असतं. काल आपण एक उदाहरण पाहिलं की समजा माझ्याकडे मला खूप भूक लागली आहे आणि मी समजा एका दुकानातून लाडू मिठाईच्या दुकानातून लाडू किंवा पाव चोरला. का चोरला मी तो? तर हे शरीर पोसण्यासाठी. म्हणजे हे शरीर मी पापाद्वारे पोसतोय. तर यावरती प्रायश्चित्त काय? ठीक आहे, 3 दिवस कडकडीत उपवास करा. म्हणजे जे शरीर पापाद्वारे अपराधाद्वारे पोचलंय त्याला ते त्याला सुकवून टाकायचं. किंवा कोणाचे 50 रुपये चोरले मी, तर ठीक आहे ते 50 रुपये परत दे आणि ब्राह्मणांना आणि साधू संतांना 100 रुपये दान कर. म्हणजे एक तर ते जो चोरीचा माल आहे तो परत द्यायचा आणि त्याचबरोबर स्वतःच्या खिशातले आणि काही द्यायचं, जेणेकरून ते आपल्याला सल्लं पाहिजे ते की अरे हे हा सौदा कधी पण फायद्याचा नसतो, लहानशी वस्तू घेतो आपण मग ती मोठी वस्तू परत द्यायला लागते. अशा प्रकारे आणि खरी गोष्ट आहे ही की कित्येक लोक स्वतःला दरिद्री समजतात की आम्ही अत्यंत गरीब आहोत, आमच्याकडे काही नाहीये, पैसे नाहीयेत, किंवा आधी श्रीमंती होती आणि आता अत्यंत गरिबी आलेली आहे. नीतीशास्त्रामध्ये याच्याबद्दल एक असं काही हा काही असा सिद्धांत नाहीये. मुख्य म्हणजे एक इतर लोकांना ऐकणं पण आवडत नाही. आज तुम्ही दरिद्री का आहात? याचं एक सोपं उत्तर आहे की तुम्ही एकतर पापमय मार्गाने पूर्वी पैसा कमवला असेल किंवा तुम्ही इतरांना दरिद्री केलेला आहे म्हणून. आणि आजकालच्या व्यापारी वर्गामध्ये काही नवीन नाहीये. एक आमचे स्नेही आहेत ज्यांचे काका ऑर्के म्हणून एक कंपनी होती, ऑर्के टेक्सटाईल्स. तर सध्या एक मोठं घराणं आहे ज्यांच्याकडे अगदी 70-80 हजार कोटी रुपये आहेत, पण त्या घराण्यातील लोकांनी ह्या माणसाला पूर्णपणे व्यापारातून जीवनातून सगळ्यातून उठवलं. त्याला म्हणजे या दुसऱ्या व्यापारावरती मात करण्यासाठी त्याला अक्षरशः त्यांनी एका त्याच्यावरती एक केस घातली, त्याला जेलमध्ये घातलं, आणि आता शेवटचे जे दिवस आहेत या माणसाचे ते तो पूर्णपणे अँटी डिप्रेशन गोळ्या, नंतर मग मानसिक संतुलन बिघडलंय. तर केवळ ह्या आयुष्यातील काही वर्ष माझी सुखाची जावी त्याच्यासाठी आपला प्रतिस्पर्धी असेल किंवा कोणी दुसरा व्यापारी असेल त्याला पूर्णपणे असं जीवनातून उठवणं. अर्थात आज संध्याकाळी आपण पाहणार आहोत की कर्माच्या ज्या नियमाप्रमाणे हे त्याच्या जीवनातही त्याचं ते प्रारब्ध कर्म असेलही, पण तुम्ही ते निमित्त ठरता म्हणून तुम्हाला पण त्यात सहभागी व्हायला, तुम्हाला त्याचं तो ते फळ उपभोगायला लागतं. आणि हे फळ काय आहे? या पापाचं फळ परिपक्व झालं की तुम्हाला एका पुढच्या आयुष्यामध्ये कोणीतरी असं आयुष्यातून उठवेल. तर कोणी म्हणाल की ठीक आहे, मग मी आता ज्या माणसाला मारतोय त्याने मला आधी मारला असं म्हणून त्याला मारतोय मी. समजा कोणी म्हटलं की तू याला का मारलं, तर बहुतेक 10 जन्मापूर्वी त्याने मला मारला असेल ना, म्हणून त्याला आज मारलं मी. अरे पण आता तुला मनुष्य जन्म आहे, तू ह्या मनुष्य जन्मामध्ये कर्माचं जी शृंखला आहे ती तोडू शकतोस. हे सर्वात महत्वाचं सूत्र आहे की प्राणी जे आहेत, तुम्ही एका कुत्र्याला किती पण ट्रेन केलं की हा जगातला सर्वात चांगला ट्रेन्ड कुत्रा आहे, तरी तो कुत्राच आहे. तो त्याला तुम्ही देशाचे सूत्र देऊ शकत नाही की तू आता कुत्रा त्या आगीच्या लोलक गजातून उडी मारतोस किंवा जरा एक हॅट फेकली टोपी फेकली की ती परत आणतोस, त्याला तुम्ही प्रधानमंत्री करू शकत नाही, तो कुत्राच राहणार. त्याचप्रमाणे पशु जे आहेत त्यांना तुम्ही कितीही प्रशिक्षण दिलं तरी ते वरच्या स्तरावर येऊ शकत नाही, पण मनुष्य जीवन असं आहे की ते प्रशिक्षणाद्वारे वर जाऊ शकतं आणि वाईट संगती कुसंगतीमुळे अधोगतीला जाऊ शकतं. आता हा जो अभ्यास वर्ग आहे हा अभ्यास वर्ग काय, केवळ एक व्यक्ती लोकांना सांगतोय आणि इतरांनी हा लाभ घ्यावा असं नाहीये, तर ही गीता सारखी बोलल्यामुळे वक्त्याला पण लाभ होतो, श्रोते ऐकतात त्यांना लाभ होतो, जे प्रश्न विचारतात त्यांना लाभ होतो, जे उत्तर ऐकतात त्यांनाही लाभ होतो. आणि ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. असं नाही की एकदा गीता वाचली की तुमचं काम संपलं. त्यामुळे आपण हे वाचतोय आता की नाही म्हणलं तरी पुन्हा पुन्हा ते पाप कार्य करायला आपण प्रवृत्त होतो, कारण पाप कर्म आपल्या मनामध्ये अत्यंत सबळ आहे आणि आपला मनोनिग्रह हा अतिशय कमकुवत आहे. तर आपल्याला काय केलं पाहिजे, तो पाप करायचा जे निग्रह आहे तो कमकुवत केला पाहिजे आपण, त्याच्यावरती आपल्याला मात केली पाहिजे, पण ते करणं आपल्या हातात नाहीये. आपण निदान भागवत गीता श्रवण नाम जप करून हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं करून आपण आपलं मनोबळ वाढवू शकतो. आपण म्हणजे मनोबळ वाढवणं आपल्या हातात आहे, अपराधी भावना कमी करणं आपल्या हातात नाहीये. तर जसं मी समजा आजारी असेन, मला समजा संधिवात झाला असेल, तर मला ही अशी जपाची गोमुखी पण उचलणं पिशवी उचलणं पण कठीण जाईल. तर कोणी मी सांगेन का की जरा ह्याचं वजन कमी करा ना, ते शक्य नाही. त्याचं वजन ते वजन आहेच ते, पण मी समजा माझ्या हाताचं बळ वाढवलं जे माझ्याकडे थोड्या अंशाने शक्य आहे तर मी हे सहज उतरू शकेन. आम्हाला शाळेमध्ये एक धडा होता हिंदीच्या पुस्तकात, एक राम मूर्ती होता एक भारतातला एक सर्कस पहलवान, तो आपल्या पोटाभोवती दोनदा दोरखंडाचा एक असा विळखा घालायचा, त्या दोन दोरखंडांची दोन टोकं त्यांना एक गाडी लावायची, एक फियाट गाडी, आणि तो हाताने या हाताने तो दोरखंडाचा पकडून ठेवायचा आणि त्यातला ड्रायव्हर सांगायचा चालू करा गाडी. ते दोन्ही ड्रायव्हर ती गाडी चालू करायचे आणि हा हाताने जे ह्याने पकडून ठेवलंय ती गाडी जी पाची चाकं नुसती भर त्या मैदानात फिरायची, गाडी हालायला नाव नाही, हा असा तिथे उभा तिथे, असे शक्तीचे प्रयोग तो सर्कसमध्ये करून दाखवायचा. त्याप्रमाणे आपण काय राममूर्ती नाही, आपण समजा गाडीच्या मागे आपल्याला धावा झालो आणि गाडी चालू केली तर आपण हे फरफटत जाऊ आपण सगळं गावभर, कारण ती शक्ती नाही आत्ता आपल्याकडे. पण जर का आपण नामजप, वैष्णव सेवा, साधुसंग, हरी सेवा हे सगळं केलं तर आपण इथे होऊ शकतो. मग त्या वस्तूमध्ये कितीही बळ असलं, कारण एका अर्थाने आपण या पॉझिटिव्ह सकारात्मक क्रिया करत असल्यामुळे आपलं बळ वाढतंय, तर सकारात्मक क्रिया करण्याचा दुसरा एक लाभ असा असतो की आपोआपच तुम्ही ज्या अपराधाचे जे बळ आहे त्याला निदान तुम्ही अधिक वाढत तरी नाही येते, आहे की नाही. आपलं मन, बुद्धी, आपल्या वृत्ती या समजा सत्कार्यात लागल्या तर ते आपलं बळ वाढतंय, आणि एरवी आपण त्या सगळ्या वृत्ती सत्कार्यात लावल्या नसत्या तर आपण ते पाप कर्माला सतत खतपणे घालत असतो आपण. म्हणजे भौतिक जगत, भौतिक आयुष्य हे असं एक निश्चित पराभवाचा मार्ग आहे. तो पराभवस्तावद अबोध जाता यावन्न जिज्ञासित आत्मतत्व. या गीता वर्गामध्ये लोक प्रश्न विचारतात, पहिल्यांदाच नाही प्रत्येक वर्गात विचारतात की काय काय माणसं फार चांगले असतात हो आणि अगदी लोकांचं हित करणारे, त्यांना फक्त भगवत भक्तीमध्ये रस नसतो. तर असं शक्य आहे का की माणसाने एक चांगलं जीवन जगावं, प्रामाणिक जीवन जगावं, पण हे आपलं नामजपच केला पाहिजे किंवा श्रीकृष्णांच्या चरणांची प्राप्ती हेच जीवनाचं ध्येय पाहिजे असा काही नियम आहे का? नारद मुनी याचं उत्तर देतात की जीवनामध्ये इतर सद्गुण तुमच्या जीवनातील तुमच्या चारित्र्याचं भूषण अलंकार, म्हणजे माणूस सचोटीवाला आहे, प्रामाणिक आहे, सत्यवादी आहे, देशप्रेमी आहे, कुटुंबवत्सल आहे, मेहनती आहे, या सगळ्या गुणांना मण्यांप्रमाणे समजलं जातं, मणी छोटे छोटे छोटे, आणि ह्या सगळ्या मण्यांना जर का हारात गुंफायचं असेल तर कृष्ण भक्तीचा जो दोरा, जे सूत्र आहे त्यातनं गेलं पाहिजे. ते कित्येक लोकांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माप्रमाणे जन्मताच हा एक मण्यांचा हार मिळतो आणि त्यांनी आपल्या निष्काळजीपणाने समजा तो मधला जो धागा, जे सूत्र आहे ते कुठेतरी जाऊ दिलं आणि ते हातात मणी ठेवले तर हा भवसिंधू आहे, हा मोठा सागर आहे, मध्ये एक लाट आली आणि त्या लाटेने तुमच्या हाताला असा एक, सर्व तुमचे जे चांगले चांगले मणी आहेत ते असे विखुरले जातील, या सागरात ते पडतील आणि एक एक मण्यासाठी मग तुम्हाला खाली पूर्ण जावं लागेल. आणि ज्या माणसाला अशा प्रकारे अनुभव येतो की मग तो इतका रागवत होतो की काय लाभ झाला एवढा इमानदारी करून, एवढ्या प्रामाणिकपणा दाखवून काही फायदा नाहीये, आता मी असा होतो ना, आता याच्या पूर्ण विरुद्ध जाणार. आणि अशा प्रकारे तो स्वतःचा शत्रू होतो, स्वतःचा शत्रू होतो. म्हणून अशी उलटी उदाहरणं मात्र भरपूर आहेत की ज्यांच्याकडे सद्गुण काही नाहीये पण वैष्णवांच्या कृपेने त्यांना ते सूत्र तरी मिळालेलं आहे हातामध्ये. तर कितीच आपण पाहतो की ठीक आहे आम्ही वैष्णव आहोत पण आमच्या गळ्यामध्ये नुसती दोरी आहे फक्त, आमच्या गळ्यात दुसरं काही गुण नाहीये. पण मग भक्ती करता करता मध्ये समजा एक गुण आला तोच आम्ही त्यात घातला तो तरी सुरक्षित असतो. म्हणजे कितीच असं दिसतं की अभक्त आहे माणूस पण त्याच्यामध्ये भरपूर गुण आहेत, आणि किती तर भक्त दिसतात पण भक्त कधी कधी बोलण्यात जाण्यात जरा रफ असतात किंवा त्यांचं आधीचं बॅकग्राऊंड थोडंसं अपराध युक्त असतं. तर प्रभू सांगतात की वाल्मिकी, मृगारी अशी जी उदाहरणं शास्त्रातली यांच्याने काय चांगले गुण होते पण त्यांनी एक वाल्मिकींचा एक राम भक्तीचा गुण किंवा मृगरीचा नारद मुनींचा आदेश पाळण्याचा गुण याच्या जोरावर त्यांनी इतर सर्व काही संपादन केलं. तर यामुळे शेवटचा मुद्दा या श्लोकातला असा आहे की प्रायश्चित्तम विमर्शनम. शुकदेव गोस्वामी सांगतायत की महाराज खरं प्रायश्चित्त म्हणजे वेदांताचे पूर्ण ज्ञान. म्हणजे एक माणूस समजा त्याला माहिती नाहीये की नक्की चांगलं काय खावं चांगलं काय खाऊ नये, तर एक त्याला पुस्तक मिळतंय की आदर्श आहार, तो हे बघूया. मग त्याला समजतं की बाहेर भेळ खाऊ नये, वडापाव खाऊ नये, त्याच्यामध्ये असे जंतू असतात, नंतर हे बाहेरचं पाणी पिऊ नये, त्याच्यामध्ये आणखी बॅक्टेरिया असतात. तर असं करत 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 तो गेला की त्याला समजलं की ह्याच्यापुढे हे सगळं खाल्ल्याने मला त्रास होतोय, इतकी दिवस पोटदुखी डोकेदुखी अपचन निद्रानाश काय होत आहे, तर हे मी असलं खातो म्हणून. तर त्याने ते बंद केलं, काम संपलं. हा जो कर्माने कर्म कापण्याचा जो पहिला फॉर्म्युला आहे, पहिलं सूत्र आहे, त्याला परीक्षित महाराज अमान्य करतात की नाही नाही आपल्याला ते नाही पटत. त्याच्यावरती शुकदेव महाराज शुकदेव गोस्वामी एक वरची पारी देतात की महाराज प्रायश्चित्त म्हणजे विमर्शनम, योग्य ज्ञान सापडलं माणसाला ते वाचता आलं काम संपलं. हे असं असूनही शुकदेव गोस्वामींना इतका आश्चर्याचा धक्का बसतो की त्या अशा हजारो साधूंच्या समाजात ज्यामध्ये भागवताचे मूळ संकलन करते व्यासदेव, त्यांचे गुरु नारद आणि बाकी असित देवल धौम्य वैशंपायन गदी इतक्या अनेक अनेक दिग्गज साधू संतांचं वर्णन पहिल्या स्कंदामध्ये येतं. हे सगळे साधू संत आचार्य मुनी त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांच्या समक्ष परीक्षित महाराज म्हणतायत नाही, संतुष्टी नाही झाली अजून हे ऐकून. आणि यावर शुकदेव महाराज अत्यंत हर्षभरित होतात की आपला शिष्य परीक्षेत उत्तीर्ण झाला. सहावा स्कंदामध्ये रफली अर्धा भागवत आहे, संख्येने अर्धा आहे, दशम स्कंदच मुळी अर्ध्याहून अर्ध्यापेक्षा जवळपास त्याच्यामध्ये श्लोक आहेत तेवढे. तर हे समजा आपण 7 दिवसाचं भागवत, तर सहावा स्कंद हा असा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापर्यंत त्याचं ते कथन झालं असेल. म्हणजे 2-3 दिवस सतत ऐकून शुकदेव गोस्वामी परीक्षा पाहतात की आमच्या शिष्याला कितपत आतापर्यंत सगळं समजलेलं आहे. तर आपल्या गुरूंचं मत खंडन करून परीक्षित महाराजांनी आपल्या गुरूंना संतुष्ट केलेलं आहे. ही पण एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की ते म्हणाले की प्रायश्चित्त म्हणजे काय, तर चांगलं कर्म वाईट कर्म केलं असेल तर चांगलं कर्म करून ते फिट्टम फाट करून टाकायचं. मग ते म्हणाले ठीक आहे, प्रायश्चित्त म्हणजे ज्ञान संपादन करून तुम्ही त्याच्यावरती मात करा, याच्यावरती कार्य करू नका. नाही, त्यामुळे आता ते त्यांना एक नवीनच असा एक फॉर्म्युला देतील, तो आपण उद्या पाहू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, नंतरा श्रीमद भागवत महापुराण की. काही प्रश्न आहेत किंवा टीका टिप्पणी? नाही, भगवंतांची भक्ती शाश्वत असल्यामुळे जी काही भक्ती केली आहे ती कधीच नष्ट होत नाही. परंतु जितक्या क्रोधाने, जितक्या रागाने, द्वेषाने भगवंत एका असुराला कदाचित शिक्षा करणार नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त क्रोधाने ते अशा भक्ताला शिक्षा करतील. ती सगळं माहीत असूनही हा माझ्या प्रिय भक्तांचा अपराध करतोय. त्यामुळे जरी एका अर्थाने आपण म्हटलं की केलेली भक्ती कधीच नष्ट होत नाही, पण हे एक लायसन्स नाही आहे की आपण कोणाशी कसंही वागायला. त्यामुळे अनेक उदाहरणं दाखवतात ज्याच्यामध्ये काही जण ब्रह्मराक्षस झालेत, काही जणांचं गोपालच्या अपादाला महारोग झाला. तर अनेक महारोगी असतील पण यात त्याला इतक्या वेदना होत होत्या, कारण त्याला समजत होतं की हे मी श्रीवास ठाकूरांचा अपराध केल्यामुळे मला हे असं घडलेलं आहे. म्हणजे एखादी घटना किंवा एखादं हे लहान असेल पण त्यात तुम्हाला जे होणारं दुःख आहे ते मात्र प्रचंड असतं. तर अशा प्रकारे भगवंत हे, अर्थात भगवंत दयाळू आहेत, कनवाळू आहेत, कृपा सिंधू आहेत. ते त्या भक्ताला ही पण जाणून देतात की तू कशामुळे यात पडलेला आहेस, आणि जर का त्याने त्यावेळी उपाय योजना करून त्या विशिष्ट वैष्णवाचा त्याचे चरण धरले, क्षमा मागितली, तर तो बाहेर निघू शकतो.